मत्तय अध्याय 27. प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील यांनी येशूला जीवे मारण्यासाठी त्याच विरुद्ध मसलत केली आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन पिलात सुभेदाराच्या स्वाधीन केले. तेव्हा तो शिक्षा पात्र ठरला असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा याने पस्तावून ते 30 रुपये मुख्य याजक व वडील याचकडे परत आणून म्हटले,
मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे.
ते म्हणाले,
त्याचे आम्हास काय, तुझे तूच पहा.
मग तो ते रुपये मंदिरात टाकून निघाला व त्याने जाऊन गळफास घेतला. मुख्य याजकांनी ते रुपये घेऊन म्हटले,
हे दान कोशात टाकण्यास योग्य नाहीत, कारण हे रक्ताचे मोल आहे.
मग त्यांनी आपसात विचार करून त्या रुपयांचे परदेशी अन्न पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले.
ह्यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. तेव्हा जे वचन इर्मया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले. ते असे की,
आणि ज्यांचे मोल इस्रायलाच्या वंशजांपैकी काहींनी ठरविले ते त्याचे मोल म्हणजे ते 30 रुपये त्यांनी घेतले. आणि प्रभूने मला आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले.
मग येशू सुभेदाराच्या पुढे उभा राहिला असता सुभेदाराने त्याला विचारले,
तू यहुद्यांचा राजा आहेस काय?
येशूने त्याला म्हटले,
तू म्हणतोस तसेच.
मुख्य याजक व वडील हे त्याचवर दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला,
हे लोक तुझ्या विरुद्ध किती गोष्टीबद्दल साक्ष देतात हे तू ऐकत नाहीस काय?
परंतु त्याने त्याला काही उत्तर दिले नाही, एका शब्दानेही नाही. यावरून सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. त्या सणात लोक जो सांगतील तो बंदीवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती. आणि त्यावेळेस तेथे बरब्बा नामे एक प्रसिद्ध बंदीवान होता. यास्तव ते जमल्यावर पिलाताने त्यास म्हटले,
मी तुम्हा करता कोणाला सोडावे म्हणून तुमची इच्छा आहे, बरब्बा याला किंवा ख्रिस्त म्हटलेला येशू याला?
कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या स्त्रीने त्यास असा निरोप पाठवला की,
त्या धार्मिक मनुष्याच्या कामात तुम्ही पडू नका, कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मी फार दुःख भोगिले आहे.
इकडे मुख्य याजक व वडील यांनी म्हणून लोकसमुदायांचे मन वळवून घेतले.
बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा.
सुभेदाराने त्यास उत्तर दिले की,
तुम्हा करता या दोघातून कोणाला सोडावे म्हणून तुमची इच्छा आहे?
ते म्हणाले,
बरब्बाला.
पिलाताने त्यास म्हटले,
तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?
सर्व म्हणाले,
त्याला वधस्तंभावर खिळवावे.
तो म्हणाला,
का त्याने काय वाईट केले आहे?
तेव्हा ते फारच आरडाओरड करून म्हणाले,
त्याला वधस्तंभावर खिळवावे.
ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन समुदायासमोर हात धुवून म्हटले,
मी या धार्मिक मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पहा.
सर्व लोकांनी उत्तर दिले की,
त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळांवर असो.
तेव्हा त्याने त्याच करिता बरब्बाला सोडिले व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरिता हवाली केली. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला कचेरीत नेले आणि सगळे पलटण जमून त्याचवर आणले. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेविला, त्याच्या उजव्या हातात बेत दिला आणि त्याच्या पुढे गुढे टेकून,
हे यहुद्यांचा राजा, तुझा जय जयकार हो,
असे म्हणून ते त्याचवर थुंकले व तो वेत घेऊन त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता नेली. ते बाहेर जात असता शिमोन नामक कोणी एक कुरेनेकर मनुष्य त्यास आढळला. त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. मग गुलगुथा नावाची जागा म्हणजे कवटीची जागा येथे येऊन पोचल्यावर त्यांनी त्याला पित्त मिश्रित द्राक्षारस प्यावयास दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. त्याला वधस्तंभावर खिळल्यावर
त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली.
नंतर त्यांनी तेथे बसून त्याची राखण केली. त्यांनी त्याच्या दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लाविला. तो असा की हा यहुद्यांचा राजा येशू आहे. नंतर त्यांनी त्याचबरोबर दोन लुटारू एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभांवर खिळेले आणि जवळून जाणाऱ्यांनी डोके हलवीत त्याची अशी निंदा केली की
अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या तू आपला बचाव कर. तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये.
तसेच मुख्य याजकही शास्त्री व वडील यासहित थट्टा करीत म्हणाले की
त्याने दुसऱ्याचे तारण केले, त्याला आपला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो इस्रायलाचा राजा आहे, त्याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे आम्ही त्याचवर विश्वास ठेवू. तो देवावर भरोसा ठेवतो, त्याला तो प्रिय असला तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण मी देवाचा पुत्र आहे असे तो म्हणाला.
जे लुटारू त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली. मग 2 प्रहरापासून 3 प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडला आणि सुमारे 3 प्रहरी येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला,
एलोई एलोई लमा सबकतनी,
म्हणजे
माझ्या देवा माझ्या देवा तू माझा का त्याग केलास.
जे तेथे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले की
तो एलियाला बोलावितो.
त्यांच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून बेतावर ठेवून त्याला प्यावयास दिला. वरकड म्हणाले,
असू दे, एलिया त्याचा बचाव करावयास येतो की नाही हे आपण पाहू.
मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडिला. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वर पासून खाल पर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले, थडी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील बहुत जणांची शरीरे उठली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थड्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि बहुतास दिसले. जमादार व त्याच्याबरोबर येशूची राखण करणारे हे भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले.
व खरोखर हा देवाचा पुत्र होता.
तेथे बहुत स्त्रिया दुरून हे पाहत होत्या. त्या गालिलाहून येशूची सेवा करीत त्याच्या मागे आल्या होत्या. त्याचमध्ये मग्दालिया मरिया, याकोब व योसे यांची आई मरिया व जब्दीच्या पुत्रांची आई ह्या होत्या. मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथायेतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. हाही येशूचा शिष्य होता. त्याने पिलाताजवळ जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते द्यावयास आज्ञा केली. योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्राने वेष्टिले. ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले. एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लाविली आणि तो निघून गेला. तेथे कबरेसमोर मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारी नंतरच्या दिवशी मुख्य याजक व परुषी पिलाताकडे जमून म्हणाले,
महाराज, तो ठग जिवंत असता 3 दिवसानंतर मी उठेन असे म्हणाला होता, याची आम्हास आठवण आहे. म्हणून 3 दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य रात्री येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकान सांगतील. मग शेवटली फसकत पहिल्यापेक्षा वाईट होईल.
पिलात त्यास म्हणाला,
तुमच्या जवळ पहारा आहे, जा तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.
मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडीवर शिक्का मारून कबरेचा बंदोबस्त केला.